93.5 Red FM pe
Alare ala sangam ala
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार. मी आहे संग्राम. असं क्वचितच होतं की पेट्रोलच्या किमती वाढल्या आणि त्याच दिवशी त्या आदल्याच दिवशी किंवा रात्री वाढतात त्या दिवशी पूर्ण दिवसभरात मी जाऊन फुल टँक केलेला आहे. काल तसं झालं पण दोन्ही गाड्यात आम्ही टाक्या फुल करून घेतल्या आणि काल मध्यरात्रीपासून पेट्रोल 2 रुपये 19 पैशांनी महागलं आणि डिझेल सुद्धा. डिझेल एक्झॅक्टली किती, अरे हे पेट्रोल नुसतं लिहिलंय इथले का, डिझेल कितीने वाढलंय बघ, काही पैशांनी वाढलेलं आहे डिझेल आणि हा ट्रेंड आहे असं म्हणतायत. फार आपल्याकडे महाराष्ट्रात खूप सगळ्यात जास्त टॅक्स असल्यामुळे सगळ्यात जास्त आपल्यावरती कर आणि एक्साईज आणि ड्युट्या आणि फ्युट्या हे सगळं असल्यामुळे आपल्याला तसंही डिझेल थोडासा महागच पडत आहे. पण आता जे काही 98 पैशांनी म्हणजे ऑलमोस्ट 1 रुपयानी डिझेल महागलंय ते तसं बघितलं तर कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर 30 लिटरची जर तुमची डिझेल म्हटल्यावर कारच असणार, टाकी असेल 30-35 लिटरची, 30 लिटर असेल तर 9 3 27 27 रुपयांनी फुल टँक वाढेल तुमची. म्हणजे एवढं पण काही महाग नाही आहे. किंवा समजा 50 रुपयावर 1 रुपया वाढला म्हणजे ते 2% बरोबर ना, हा 2% असतात. So that's what's happening. Coming up in just a bit, super hit gaana.
Main tera hai re jabra, hoy re jabra fan ho gaya. Main tera hai re jabra, hoy re jabra fan.
And tyachyanantar Sangram bolto Pudekar khulto. Tyachyahi aadhi shendi punha chalu keli var ka nahi. Aajchi shendi kay kudavar lagli te aika. 9:27 on the clock, me ahe Sangram. 93.5 Red FM, bajate raho.